93.5 Red FM.
Alare ala Sangram ala.
सुपर हिट 93.5 रेड एफ एमवर नमस्कार. मी आहे संग्राम आणि माझ्याबरोबर आहेत चार्टर्ड अकाउंटंट प्रमोद शिंगटे. प्रमोद, तुम्ही आता म्हणालात की मला जो इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडनं मेसेज येतोय की ऍडव्हान्स टॅक्स ची लास्ट इन्स्टॉलमेंट भर बाबा, 15 तारीख लास्ट डेट आहे, 15 मार्च आज. तर बेसिकली पहिले दोन इन्स्टॉलमेंट असतात, 30% भरायचे 15 सप्टेंबरला, अजून 30% भरायचे 15 डिसेंबरला, आणि उरलेले 40% आज भरायचे. पण हा ऍडव्हान्स टॅक्स आहे काय? कारण एक TDS टॅक्स डिडक्टेड सोर्स एक आपला जातो.
संग्राम, हे वर्ष जे चाललंय फायनान्शियल इयर 15-16 जे 1 एप्रिलला सुरू झालं आणि 31 मार्च वाला संपेल,
बरोबर,
त्या वर्षाच्या उत्पन्नावरचा टॅक्स आपण ऍडव्हान्स मध्ये भरणं अशी कायद्याची संकल्पना आहे.
अच्छा.
ऍडव्हान्स अशा अर्थाने की तुमचं इन्कम डिटरमाइन होईल वर्ष संपल्यावर, त्यानंतर तुम्ही तुमचं विवरणपत्र भराल किंवा रिटर्न भराल इन्कम टॅक्सचं, पण तोपर्यंत सरकारला तिथे तेव्हा पैसे मिळून फायदा नाही. म्हणून ते म्हणतात की तुमचं जे काही उत्पन्न आहे ते तुम्ही एस्टिमेट करा आणि त्यावरती तुम्ही जो काही टॅक्स होईल तो तुम्ही सरकारला ऍडव्हान्स भरा. आणि जो TDS चा भाग आहे तो असा आहे की प्रत्येक व्यक्ती जी नोकरदार किंवा जी काम करते तर त्यांनी एक कर कपात, उद्गमापासून कर कपात म्हणजे टॅक्स डिडक्शनची तूट, की जेणेकरून हा ऍडव्हान्स टॅक्स स्वरूपात, पण जी व्यक्ती पेमेंट करते तिथं त्याच्याकडूनच वसूल करण्याची यंत्रणा ही TDS स्वरूपात असते.
पण मग ऍडव्हान्स टॅक्स हा काही सामान्य सॅलरीड क्लासला लागूच होत नाही का?
सॅलरीड क्लासला जर पगाराच्या व्यतिरिक्त जर त्याच्याकडे काही उत्पन्न असेल तर त्याला ऍडव्हान्स टॅक्स तरतुदी लागू होऊ शकतात.
मग साधारण कसं ब्रॅकेट असेल की समजा 5 लाख किंवा समजा आपल्याकडे धरा 10 लाख पगार आहे एखाद्याचा, आणि वरचे त्याचे काय इंटरेस्टचे किंवा इतर कुठल्या तरी रेंट त्याला मिळत असेल किंवा काही असेल, ते एक समजा 5-10 लाख अजून झाले तर त्याला ऍडव्हान्स टॅक्स भरावा लागेल?
हो, अशी व्यवस्था आहे की त्याचं टोटल इन्कम जर 15 लाख आपण धरलं आणि त्यापैकी 10 लाख हे पगारापासून असेल आणि 5 लाख हे इतर उत्पन्न असेल तर त्या 10 लाखावरती तर कर कपात होईल रेग्युलर टॅक्स प्रमाणे, समजा 1.25 लाख रुपये.
तो तर त्याचा बॉस त्याची कंपनीच करेल,
त्याचा बॉस त्याची कंपनी करेल. आणि वरचे 5 लाख जे आहेत त्यावरती जे काही त्याची टॅक्स ब्रॅकेट आहे म्हणजे आत्ताच्या काळाप्रमाणे 30% त्याचे दर आहे, तर तेवढा ऍडव्हान्स टॅक्स त्याने भरणं अपेक्षित आहे कायद्याने.
अच्छा. माझ्या बरोबर आहेत चार्टर्ड अकाउंटंट प्रमोद शिंगटे. मी आहे संग्राम. कमिंग अप इन जस्ट विथ सुपर हिट गाणं. A25 on the clock, 93.5 FM, बज जाते रहो.